आप सुन रहे हो बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर वन विद आरजे रुद्रा ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत। आणि सार्वजनिक स्वच्छता गृह कुठे असायला हवीत कालच्याला या विषयासंदर्भात बोलत असताना आपलं बोलणं झालं डॉक्टर बेकाटे सरांसोबत, नाशिक महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी। आणि त्यांनी सांगितलंय की बाबा रे आपल्या शो मध्ये जी जी लोक सांगतील की या या ठिकाणी आम्हाला स्वच्छतागृहांची आवश्यकता आहे त्या त्या एरियाचा सर्वे प्रामुख्यानं केला जाईल, त्याचा विचार केला जाणार आहे। सध्या एरिया सांगण्यासाठी लाईनवर कोण
आहे? सर गुड मॉर्निंग, संतोष बोलतोय।
संतोष कसा आहेस डियर?
सर एकदम मजे, तुम्ही?
मी एकदम बढिया आहे। मला सांग काय करतोस आयुष्यात?
काय चालू
खरंय रे, खरंय जाम दुःख आहे लोकांच्या आयुष्यामध्ये। बरं सांग कुठच्या
स्वच्छतेचा तो बरा वाटला। आपला जो त्र्यंबक रोडून याला बारदान फाटेला जो लिंक रोड अटॅच होतो पूर्ण त्या पूर्ण रोडवर असं पाहायला भेटत तिथं असायला हवं स्वच्छता।
बरोबर, आणि इफ आय एम नॉट रॉंग तो रस्ता जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे।
पूर्ण पूर्ण लांब आहे आणि खूप गर्दी असते त्या रस्त्यावर।
गर्दी पण असते आणि राहणारे लोक पण आहेत तिकडे भरपूर।
खूप पूर्ण कामगार वर्ग तिथे राहिला आहे त्यामुळे संख्या वाढलेली आणि स्वच्छतागृह एक पण नाही त्या पूर्ण रस्त्यात।
नाशिक खऱ्या अर्थानं ह्या एरियात स्वच्छतागृहाची गरज आहे।
सुनते रहो बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर वन विथ आर जे रुद्रा ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम। बजाते रहो।